शास्ते अध्याय 19। त्या काळी इस्रायलात कोणी राजा नव्हता, तेव्हा एक लेवी एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातल्या मध्यभागात बेथलेहेम येथे उपरी म्हणून राहत असे। त्याने यहुदातील एक उपपत्नी ठेवली होती। एकदा रागाच्या भरात ती त्याला सोडून यहुदातील बेथलेहेम यहुदा येथे आपल्या बापाच्या घरी गेली व तेथे 4 महिने राहिली। नंतर तिची समजूत घालून तिला परत आणावे म्हणून तिचा नवरा एक नोकर व 2 गाढवे बरोबर घेऊन तिच्या शोधास निघाला। तिने त्याला बापाच्या घरी नेले। त्या मुलीच्या बापाने त्याला पाहिले तेव्हा त्याच्या भेटीने त्याला आनंद झाला। त्याच्या सासऱ्याने म्हणजे मुलीच्या बापाने त्याला राहण्याचा आग्रह केल्यामुळे तो त्याच्याकडे 3 दिवस राहिला। ह्याप्रमाणे खाऊन पिऊन त्यांनी तेथे मुक्काम केला। 4थ्या दिवशी पहाटेस उठल्यावर त्याने जाण्याची तयारी केली तेव्हा मुलीच्या बापाने आपल्या जावयाला म्हटले, 2 घास खाऊन ताजे तवाने व्हा व मग निघा। मग त्या दोघांनी बसून न्याहारी केली। मग मुलीचा बाप जावयाला म्हणाला, कृपया आज खुशीने येथे रहा आणि आणखी 1 रात्र मजेत घालवा। जावई जाण्याच्या तयारीत होता, पण सासऱ्याच्या आग्रहामुळे त्याने मुक्काम वाढवला। 5व्या दिवशी जाण्यासाठी तो पहाटेस उठला तेव्हा मुलीचा बाप त्याला म्हणाला, न्याहारी करून ताजे तवाने व्हा आणि संध्याकाळपर्यंत थांबा। मग ते दोघे एकत्र जेवले। मग जावई आपली उपपत्नी व सेवक यांच्यासह जायला निघाला तेव्हा मुलीचा बाप म्हणजे त्याचा सासरा त्याला म्हणाला, पहा संध्याकाळ होत चालली आहे, तुम्ही कृपया रात्री येथेच रहा, दिवस सरत आला आहे, येथेच आनंदात रहा, उद्या सकाळी पहाटेस उठून मार्गस्थ व्हा व आपल्या घरी जा। पण तो माणूस त्या रात्री तेथे राहिना, तो उठून मार्गस्थ झाला। तो खोगीर घातलेली आपली 2 गाढवे आणि आपली उपपत्नी यांच्यासह यबूसच्या म्हणजे यरुश्लेमेच्या जवळ आला। यबूस नगरापाशी ते आले तेव्हा दिवस बराच खाली गेला होता, म्हणून सेवकाने आपल्या धन्याला म्हटले, चला आपण यबूसी लोकांच्या ह्या नगरात जाऊन मुक्काम करू। पण त्याचा धनी त्याला म्हणाला, इस्रायल लोक नसलेल्या परक्यांच्या या नगरात आपण उतरू नये, आपण पुढे गिबा येथे जाऊ। तो आपल्या नोकराला म्हणाला, चल आपण जवळच्या एखाद्या ठिकाणी जाऊ, गिबा किंवा रामा येथे रात्रीचा मुक्काम करू। ते पुढे चालले आणि बन्यामिनाच्या गिब्याजवळ येईपर्यंत सूर्य मावळला। ते गिब्यात मुक्कामासाठी गेले आणि गावातल्या रस्त्यावर बसले, कारण कोणीही त्यांना आपल्या घरात मुक्कामासाठी ठेवीना। इतक्यात एक म्हातारा आपले शेतातले काम आटोपून संध्याकाळचा घरी चालला होता। तो एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातला असून गिबा येथे उपरी म्हणून राहत होता। तेथील लोक बन्यामिनी होते। त्या म्हाताऱ्याने गावातल्या रस्त्यावर नजर टाकली तेव्हा कोणी प्रवासी तेथे बसला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले। म्हाताऱ्याने त्याला विचारले, तू कोठे निघालास, तू कोठून आलास? तो त्याला म्हणाला, आम्ही यहुदाच्या बेथलेहेमाहून निघालो आहो आणि आम्हाला एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या मध्यभागात जायचे आहे, मी तेथलाच आहे। मी बेथलहेम यहुदा येथे गेलो होतो व आता घरी जात आहे, मला येथे कोणीही आपल्या घरात जागा देत नाही। आमच्या गाढवासाठी दाणावैरण आहे आणि माझ्यासाठी ह्या आपल्या दासीसाठी व ह्या आपल्या दासांबरोबरच्या नोकरासाठी भाकर व द्राक्षारस आहे, कोणत्याही गोष्टीची उणीव नाही। म्हातारा म्हणाला, तुझे कल्याण असो, तुला जे हवे ते माझ्याकडे लागले, मात्र रस्त्यात मुक्काम करू नको। मग त्याने त्याला आपल्या घरी नेले व त्याच्या गाढवांना वैरण दिली आणि त्यांनी हातपाय धुवून भोजन केले। ते खुशीत असताना गावातल्या गुंडांनी येऊन त्या घराला गराडा घातला व दार ठोठावून त्या म्हाताऱ्या घरमालकाला म्हणू लागले, तुझ्या घरी आलेल्या माणसाला बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याला जाणू। घरधनी बाहेर जाऊन त्यांना म्हणू लागला, छे छे बांधव हो, मी हात जोडतो, असे दुष्कर्म करू नका, हा मनुष्य माझा पाहुणा आहे, म्हणून असला निर्लज्जपणा करू नका। पहा येथे माझी मुलगी आहे, ती कुंवार आहे आणि ह्या मनुष्याची उपपत्नी पण आहे, त्यांना मी आता बाहेर आणतो, तुम्ही त्यांची अब्रू घ्या, त्यांच्याशी वाटेल ते करा, पण ह्या मनुष्याशी असले निर्लज्जपणाचे काम करू नका। तरी ती माणसे त्याचे ऐकेनात। मग त्या माणसाने आपल्या उपपत्नीला धरून त्यांच्याकडे बाहेर नेऊन सोडले। त्यांनी तिच्याशी रात्रभर कुकर्म केले आणि पहाट होईपर्यंत तिचे हाल हाल केले। पहाट झाल्यावर त्यांनी तिला सोडले। पहाटेच ती स्त्री आपला नवरा ज्या घरी होता ते तेथे येऊन उजाडेपर्यंत दाराशी पडून राहिली. सकाळी तिच्या नवऱ्याने उठून घराचे दरवाजे उघडले व मार्गस्थ व्हावे म्हणून तो बाहेर आला. तेव्हा त्याची उपपत्नी दाराशी पडलेली व तिचे हात उंबरठ्यावर असलेले त्याच्या दृष्टीस पडले. तो तिला म्हणाला, उठ, आपण जाऊ. पण ती काही उत्तर देईना. तेव्हा तिला गाढवावर घालून तो आपल्या गावी गेला. घरी आल्यावर त्याने सुरी घेऊन आपल्या उपपत्नीला धरून तिचे शरीर कापले आणि 12 तुकडे करून इस्रायलाच्या सर्व प्रदेशात पाठवून दिले. ते तुकडे घेऊन जाणाऱ्या लोकांना तो म्हणाला, तुम्ही सगळ्या इस्रायल लोकांना विचारा, इस्रायल लोक मिस्रातून आल्या दिवसापासून आजपर्यंत असे कृत्य घडल्याचे तुम्ही पाहिले आहे काय? यावर विचार करा आणि आपले मत सांगा. ते पाहणाऱ्या सर्वांनी उद्गार काढले, तेव्हापासून तर आतापर्यंत असले कृत्य घडल्याचे कोणी पाहिले नाही.